आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची पुस्तके ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका इतिहास व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं नागपुरात प्रतिपादन. नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ 128 एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती. बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यासंदर्भात राज्य सरकारकडून पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन आणि सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. विधी कारकिर्दीत सखोल अभ्यास तसंच कायद्याची समज आवश्यक असतं. विधी महाविद्यापीठातून कायद्याची केवळ पुस्तकी ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका इतिहास कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं. तुमच्या कामांमुळे लोकांचं जीवनमान तसंच स्वातंत्र्य यावर परिणाम होतो. त्यामुळे विधी कारकिर्द हे सगळ्यात महत्वपूर्ण असं क्षेत्र ठरतं असं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं. नागपूरच्या वर्धा रोड स्थित वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ अर्थात MNLU नागपूरचा तिसरा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी वकिलांच्या समाजातील स्थानाचं महत्व अधोरेखित केलं.
The second aspect I want to highlight is using your degrees as a tool of social change. And good. This reminds me of an important truth about our profession. Lawyers have all been real architects of social change. From our nation's struggle for independence to fighting against invasion of privacy, lawyers have been at forefront of social movements.
या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई कुलगुरू प्राध्यापक डॉ विजेंदर कुमार उपस्थित होते. या समारंभात एकंदर 155 पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ज्यात 112 पदवीपूर्व पदव्या 28 पदव्युत्तर पदव्या आणि 15 पीएचडी पदव्या समाविष्ट होत्या. या दीक्षांत समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक BA LLB या 5 वर्षीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विश्वजित राव आणि विद्यार्थिनी आकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विधी महाविद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकिर्दीचं विस्तीर्ण असं क्षेत्र खुलं असून ते मध्यस्थी क्षेत्रात विशेषज्ञता प्राप्त करू शकतात. तसंच एरोनॉटिकल लॉ मेरीटाईम लॉ कॉर्पोरेशन लिटिगेशन या क्षेत्रातही आपलं करिअर करू शकतात. परंतु कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचं प्रतिपादन या विद्यापीठाचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दीक्षांत समारंभाप्रसंगी केलं. नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ 128 एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आशिष जयस्वालजी आणि आमचे जिल्हाधिकारी फिल्म सिटीचे अधिकारी महसूल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी 128 एकर रामटेक जवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली. महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी सांस्कृतिक विभागाकडे 128 एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव 15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल.
नागपूर जिल्ह्यातील फिल्म सिटी यशस्वी होण्यास व्हावी यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णयही झाला असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी अर्थ राज्यमंत्री आणि रामटेकचे आमदार अॅडव्होकेट आशिष जयस्वाली उपस्थित होते. आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे महत्वाचे दोन गुण आहेत. त्या आधारे विद्यार्थी आपल्या विचारसरणीत स्पष्टता आणि लवचिकता आणून ध्येयपूर्तीचा मार्ग निश्चित करू शकतात असं प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मनशक्तीचे सामर्थ्य या 5व्या भागात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रातल्या यशापेक्षाही आंतरिक वाढ महत्वाची असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात वोल्वो ग्रुपच्या भारतातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात परिवर्तनशील मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रगत आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपायांसाठी देशाच्या वचनबद्धतेला बळकटी देणं टिकाऊपणाला चालना देताना लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प तयार केला आहे. राज्यातली विमानसेवा आणखी तत्पर आणि सुकर करण्याच्या उद्देशानं नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच शासन खाजगी कंपनीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे. ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल आणि यासंदर्भातल्या तक्रारींवरील कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहेत. सोबतच ही समिती या मुद्द्यांशी संबंधित इतर राज्यांमधल्या कायदेशीर तरतुदी आणि कायदेही तपासून पाहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारनं काल रात्री उशिरा अधिसूचना जारी केली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या 7842 तर परदेशातल्या 26 केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा 42 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यंदा इयत्ता 10वीच्या परीक्षांसाठी 24,12,000 जास्त तर 12वीच्या परीक्षांसाठी 17,88,000 जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ते 120 विषयांमध्ये परीक्षा देणार आहेत. भारतात 7842 परीक्षा केंद्र तसंच परदेशी केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 10वीच्या परीक्षा 18 मार्च तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिल रोजी संपणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी आज हजारो सेवा भक्तांच्या साक्षीनं सद्गुरू संत सेवालाल महाराज यांचा 286वा जन्मसोहळा भोग, भंडारा, महाआरती आणि पाळणा गीत गायन साजरा करण्यात आला. यावेळी जय सेवालाल असा जयघोष करण्यात आला. संत सेवालाल महाराज जयंती सोहळ्याला मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह देशभरातील हजारो सेवा भक्तांची उपस्थिती होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ यावेळी घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात 7व्या संविधान दिंडीचं आज आयोजन करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रोहित जोशी, प्रभारी प्र कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करीत महाविद्यालयाच्या प्रांगणातून संविधान दिंडीस सुरुवात करण्यात आली. न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय संविधानातील मूल्ये आणि तत्वज्ञान यांचं महत्व सांगितलं. प्रत्येक भारतीयांच्या हृदयाशी संविधानातील मूल्ये जोडलेली असल्याचं ते म्हणाले. संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मजबूत संविधान दिलं आहे आणि ते सदैव देशवासियांच्या हृदयात राहील असं प्रतिपादन बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी केलं. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ आंबेडकर अभ्यास केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, श्री गजानन महाराज शिक्षण संस्था आणि नारायण राव राणा महाविद्यालय बडनेरा इथल्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची पुस्तके ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास, व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं नागपुरात प्रतिपादन आणि सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरच ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.